आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भुवनेश्वरमध्ये 18व्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेचं औपचारिक उद्घाटन करणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवस मेघालय आणि ओडिशाच्या दौऱ्यावर. तिरुपती चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज दुपारी तिरुपतीत आढावा घेणार. कटरा ते श्रीनगर दरम्यान जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार, रेल्वे मंत्रालयाची माहिती. आणि उत्तर भारतात थंडीची लाट आणखी तीव्र. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भुवनेश्वरमधल्या जनता मैदानावर 18व्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेचं औपचारिक उद्घाटन करणार आहेत. ही परिषद केंद्र सरकारनं ओडिशा सरकारच्या सहकार्यानं आयोजित केली आहे. जगभरातल्या भारतीय समुदायातल्या नागरिकांना एकमेकांशी जोडण्यासाठी हा मंच संधी उपलब्ध करून देतो. यंदा या परिषदेत 50 देशांमधल्या प्रतिनिधींनी सहभागासाठी नोंदणी केली आहे. विकसित भारतासाठी भारतीय समुदायाचं योगदान असं यंदाच्या परिषदेचं ब्रीदवाक्य आहे. पंतप्रधानांचं काल संध्याकाळी भुवनेश्वरमध्ये आगमन झालं. ओडिशाचे राज्यपाल हरिभाऊ कंभमपती, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या परिषदेचा समारोप उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींचं आज संध्याकाळी भुवनेश्वरमध्ये आगमन होणार आहे. राष्ट्रपती उद्या परिषदेत प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारही प्रदान करणार आहेत. राष्ट्रपती आजपासून ओडिशा आणि मेघालयाच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज मेघालयमध्ये उमियममध्ये ICAR संशोधन संकुलाच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुपतीत चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्यांबाबत दुःख व्यक्त केलं आहे. जखमींना लवकर बरं वाटण्यासाठी त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात सदिच्छा दिल्या आहेत. या दुर्घटनेमुळे फटका बसलेल्यांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत केली जात असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. तिरुपती शहरात टोकन देण्यासाठीच्या कक्षात झालेल्या चेंगराचेंगरीत काल 6 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थान समितीनं वैकुंठ एकादशी दर्शनासाठी तिरुपतीमध्ये 1,20,000 टोकन वाटपासाठी तिरुपतीमध्ये 95 कक्ष सुरु केले आहेत. त्यातल्या रामानायडू शाळेजवळच्या कक्षामध्ये काल चेंगराचेंगरी झाली. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. नायडू यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष BR नायडू यांनी म्हटलं आहे. चंद्राबाबू नायडू आज दुपारी तिरुपतीला भेट देऊन आढावा घेणार आहेत. दरम्यान या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे आणि योग्य उपाययोजना केल्या जातील असं समितीनं स्पष्ट केलं आहे. माहिती देण्यासाठी आणि जखमींना मदत करण्यासाठी 0877-223-6007 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. कटरा ते श्रीनगर या दरम्यान जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या रेल्वेला 8 डबे असतील आणि हे अंतर केवळ 3 तास आणि 10 मिनिटांमध्ये पार केलं जाईल. बनिहाल ते कटरा या 111 किलोमीटरच्या टप्प्याची सुरक्षाविषयक अंतिम तपासणी सुरु झाल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. यावर्षी रेल्वेसेवा प्रत्यक्ष सुरु होईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. जम्मू स्थानकाचाही पुनर्विकास सुरु असून तिथं 8 फलाट आणि आधुनिक सेवा सुविधा सुरु होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान जम्मू श्रीनगर वंदे भारत रेल्वे बर्फ पडण्याच्या काळातही चालू राहण्याच्या दृष्टीनं व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वेच्या ट्रॅकवर बर्फ पडल्यास सेवांवर परिणाम होऊ नये यासाठी बर्फ हटवणारी रेल्वेही विशिष्ट काळात धावणार आहे. आगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीनं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. कृषी, ग्रामविकास, भारतीय कृषी संशोधन संस्था आणि भूस्रोत या 4 विभागांबाबत चर्चा झाल्याचं चौहान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. यापूर्वी शेतकरी आणि संबंधित घटकांशी झालेल्या चर्चेतल्या सूचना अर्थमंत्र्यांना सांगितल्याचं त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं म्हणजे इस्रोनं स्पेडेक्स मोहिमेच्या अंतर्गत पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत फिरणाऱ्या 2 उपग्रहांचं डॉकिंग म्हणजे जोडणीचा प्रयोग लांबणीवर टाकला आहे. 2 उपग्रहांमधलं अंतर जास्त वाढल्यामुळे हा प्रयोग पुढे ढकलावा लागल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे. इस्रोनं यापूर्वी हा प्रयोग 7 जानेवारीला घेण्याचं जाहीर केलं होतं, मात्र तेव्हाही या अंतरामुळे तो पुढे ढकलून आज घेण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता पुढचा प्रयोग कधी होईल हे लवकरच जाहीर केलं जाईल असं इस्रोनं म्हटलं आहे. रस्ते अपघातातल्या जखमी व्यक्तींसाठी रोकड विरहित उपचार योजना सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहतूक मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या योजनेअंतर्गत शासन जखमी व्यक्तींवरच्या उपचारांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. धडक आणि पलायन प्रकरणातल्या मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये दिले जातील अशी माहिती त्यांनी या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. देशात गेल्या वर्षभरात 1,80,000 व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यातले 66% 18-34 वर्ष या वयोगटातले होते. याचा अर्थ दररोज सरासरी 493 आणि दर तासाला 20 लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात होत असतो. शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांजवळ योग्य व्यवस्था नसल्यामुळे सुमारे 10,000 मुलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातल्या नागरिकाला राज्यातल्या कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी करता यावी यासाठी वन स्टेट वन रजिस्ट्रेशन संकल्पना राबवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत महसूल विभागाच्या बैठकीत सांगितलं. तसंच घर बसल्या दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात जमीन मोजणीसाठी जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित ई मोजणी लागू करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागातल्या सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 30 कार्यालयांमध्ये भूप्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी यांनी काल दुबईत द्विपक्षीय मुद्द्यांसह विविध घडामोडींवर चर्चा केली. अफगाणी नागरिकांशी भारताची ऐतिहासिक मैत्री आणि दोन्ही देशांमधल्या नागरिकांचे दृढ संबंध या चर्चेत अधोरेखित करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे. अफगाणी नागरिकांच्या विकासासाठी तातडीच्या गरजा भागवण्याबाबत भारताची तयारी असल्याचं अफगाणिस्तानकडे कळवण्यात आलं आहे. भारतानं यापूर्वी मानवी भावनेतून अफगाणिस्तानला 50,000 टन गहू, 300 टन औषधं, 40,000 लिटर कीटकनाशकं, 10 कोटी पोलिओ डोस अशी विविध प्रकारची मदत उपलब्ध करून दिली आहे. कुंभमेळ्यासाठी आकाशवाणी आणि दूरदर्शननं तयार केलेली विशेष गीतं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंचस्थ केली. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आदी या प्रसंगी उपस्थित होते. आकाशवाणीनं तयार केलेलं गीत कुंभमेळ्याचं धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व अधोरेखित करतं. रतन प्रसन्न यांनी ते गायलं आहे. त्यांनी आणि संतोष नहार यांनी संगीत दिलं आहे. मलेशिया खुल्या टेनिस स्पर्धेत बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी त्यांच्या गटांमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या आधीच्या फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयनं कॅनडाच्या ब्रायन यांगचा 21-12, 17-21, 21-15 असा पराभव केला. मालविकानं मलेशियाच्याच गोह जिन वेईचा 21-15, 21-16 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी दक्षिण कोरियाच्या संग ह्युन को आणि हाय वोन योम यांचा 21-13, 21-14 असा पराभव केला. मिश्र दुहेरीतल्या दुसऱ्या सामन्यात सतीश आणि आद्या यांनी भारताच्याच आशिष सूर्या आणि अमृता प्रमुतोष यांचा 21-13, 21-15 असा पराभव केला. उत्तर भारतात थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीर, लडाख तसंच मध्य प्रदेशच्या पश्चिम भागांमध्ये पुढचे 2 दिवस थंडीची लाट कायम राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान उत्तर भारतातल्या दाट धुक्यामुळे तिथल्या रेल्वे आणि विमान सेवांवर परिणाम झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भुवनेश्वरमध्ये 18व्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेचं औपचारिक उद्घाटन करणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवस मेघालय आणि ओडिशाच्या दौऱ्यावर. तिरुपतीत चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज दुपारी तिरुपतीत आढावा घेणार. कटरा ते श्रीनगर दरम्यान जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार, रेल्वे मंत्रालयाची माहिती. आणि उत्तर भारतात थंडीची लाट आणखी तीव्र. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.